रामकृष्ण वचनामृतातला काही भाग आम्ही वाचतो. भक्तांसह श्री रामकृष्णांनी गिरीशांच्या बाहेरच्या बैठकीत प्रवेश केला. गिरीशांनी अनेक भक्तांना निमंत्रण दिलेले आहे. त्यांच्यापैकी पुष्कळजण एव्हाना जमले आहेत. श्री रामकृष्ण आलेत हे ऐकून सगळेजण उभे राहिले. आपल्या डोळ्यासमोर येतो सगळा प्रसंग. श्री रामकृष्ण सहास्य वदनाने आपल्या जागेवर बसले. भक्तजनही सगळे आपापल्या जागी बसले. गिरीश महिमाचरण राम भवनात आहेत. त्याशिवाय श्री रामकृष्णांबरोबर अनेक जण आले आहेत. बाबूराम, योगीन, दोन्ही नरेंद्र, चुनी, बलराम वगैरे. श्री रामकृष्ण महिमाचरणांना गिरीश घोषाला म्हणालो होतो, तुमचं नाव घेऊन की एक जण आहे खूप खोल, तुमचं फक्त गुडघाभरच पाणी आहे, तर मी जे म्हणालो होतो ते आता सिद्ध करून दाखवा पाहू. तुम्ही दोघे जण वादविवाद करा, पण तडजोड करू नका. महिमाचरण व गिरीश यांचा वादविवाद होऊ लागला. एक जण खूप खोल आहे, सखोल आहे, आणि दुसरा जरा गुडघाभरच आहे, असं रामकृष्ण एकमेकांना म्हणाले आणि तुम्ही चर्चा करा असं म्हणाले. वादविवादाला आम्ही सुरुवात होते न होते तो राम म्हणाले, हे सारं राहू द्या, संकीर्तन होऊ द्या. रामकृष्ण रामांना नाही नाही ह्यात पुष्कळ अर्थ आहे. हे लोक इंग्लिश मॅन आहेत, ते काय बोलतात ते बघू. महिमाचरणांचं मत होतं की सर्वजण श्रीकृष्ण होऊ शकतात, साधना करू शकले म्हणजे झाले. गिरीशांचं मत होते श्रीकृष्ण हे अवतार होते, माणूस हवी तितकी साधना करो अवतारासारखं होऊ शकणार नाही. महिमाचरण हे कसं आहे जाणता, जसं बेलाच्या झाडाचं आंब्याचं झाड होऊ शकतं, त्या मार्गातले अडथळे दूर झाले म्हणजे झालं, योगाच्या प्रक्रियेद्वारा अडथळे नाहीसे होतात. गिरीश ते महाशय तुम्ही काहीही म्हणा, योगाची प्रक्रिया म्हणा की आणखी काही म्हणा, पण हे होऊ शकणार नाही. कृष्ण हे कृष्णच. एखाद्याचा सगळाचा सगळा भाव, सगळेचा सगळे धर्म जर कुणा व्यक्तीत असतील तर ती व्यक्ती म्हणजे तीच होय असे म्हणावे लागते. उदाहरणार्थ राधेचा सगळाचा सगळा भाव वा तिचे सगळेच्या सगळे धर्म जर कुणात असतील तर ती व्यक्ती म्हणजे स्वयं राधाच. श्रीकृष्णांचा समस्त भाव, श्रीकृष्णांचे समस्त धर्म जर कुणामध्ये दिसून आलेत तर समजावे लागेल की आपण श्रीकृष्णालाच बघत आहोत. महिमाचरण वादविवादात फार दूर जाऊ शकले नाहीत. अखेर एक प्रकारे गिरीशांच्या म्हणण्याला त्यांनी होकार दिला. महिमाचरण गिरीशांना हा दोन्ही मते सत्य आहेत. निष्कारणवादाचं असं होत राहतं, एकदा एखादी बाजू घेतली आणि तर्क लंगडा पडला की माघार घ्यायला लागते. पण वादविवादात नेहमी जमेल तितकं ताडण्याचा प्रयत्न अहंकार करत असतो. दोन्ही मते सत्य आहेत. ज्ञानमार्ग तोही त्याच्याच ईश्वराच्याच इच्छेने, परत प्रेमभक्ती तीही त्याच्याच ईश्वराच्याच इच्छेने. हे श्री रामकृष्ण जसे म्हणतात त्याप्रमाणे भिन्न मार्गांनी एकाच जागी पोचता येते. श्री रामकृष्ण महिमाचरणांना एकीकडे का बरोबर म्हणालो होतो ना, महिमा होय महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे दोन्ही सत्य आहेत. रामकृष्ण बघितलं ना गिरीशाचा काय विश्वास आहे, फराळ करायचं विसरून गेला. तुम्ही जर त्याचं म्हणणं मानलं नसतं तर त्यानं तुमचं नरडं फोडून खाल्लं असतं, तरी पण छान झालं, दोघांची ओळख झाली आणि मला हे पुष्कळ कळलं, असं रामकृष्ण म्हणाले त्या चर्चेमध्ये. संकीर्तन गायक आपल्या साथीदारांसह येऊन हजर झाला. तो खोलीच्या मध्यभागी बसला. रामकृष्णांनी सुचवताच संकीर्तनाला सुरुवात होईल. रामकृष्णांनी अनुमती दिली. राम श्री रामकृष्णांना आपण सांगावे हे लोक काय गातील, रामकृष्णांनी काय सांगणार, थोडा विचार करून ठीक आहे अनुराग गाऊ द्या. अनुराग म्हणजे राधाकृष्णांच्या मिलनाचा पूर्वरंग. संकीर्तन गायक पूर्वराग राधेचे कृष्णाशी प्रत्यक्ष मिलन होण्यापूर्वीची तिची गुप्त प्रेमभावना वर्णन करणारे गाणे गाऊ लागला. हा माझा गोरा गोरांग म्हणजे मानवातलं रत्न आहे, तो राधा राधा म्हणत रडतो आणि भुईवर लोळण घेतो. गोरा मोठ्या प्रेमानं राधेचं नाव घेतो. त्याच्या आरक्त मित्रांमधून जणू प्रेमाश्रूंच्या नद्या वाहतात. गोरा पुन्हा पुन्हा अंग जमिनीवर टाकून गडबडा लोळण घेतो. राधेचं नाव घेत तो पुन्हा पुन्हा मूर्छित होतो. त्याची तनू पुलकित होते. कंठस्वर गदगद होतो. वासूला हे कळत नाही की गोरा इतका चंचल इतका उतावीळ का बरे. यमुनेच्या काठी कृष्णाला पहिल्या प्रथम पाहिल्यापासून झालेली राधेची अवस्था तिच्या सख्या वर्णन करून सांगताहेत. घटकेतून शंभरदा ती घरातून बाहेर जाते आत येते. हळूहळू आत बाहेर करण्याचा हा प्रकार सारखा चालू राहतो. मन सदा उत्कंठित, सदा व्याकुळ, सदा अधीर, ऊर सदा धपापत असतं, सारखे जड उसासे टाकीत असतं आणि कदंब वनाकडे बघत असतं. दुष्ट वडीलधाऱ्यांची तिने धास्ती केली असेल. ती सदाच अस्थिर असते. अंगावरील कपड्यांची देखील तिला शुद्ध नसते. बसली तर बसलीच, मध्येच चमकून उठते. गाणं चालूच आहे. राधेचे प्राण कृष्ण दर्शनासाठी व्याकुळ झाले आहेत. श्रीमती म्हणत आहे, पहिल्यांदा मी कदंब वनातून त्याच्या वेणूचा अपरूप ध्वनी ऐकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाटानं केलेलं वर्णन ऐकून माझं चित्त थरारलं. आणि आणखी एके दिवशी माझ्या प्राणप्रिय सखे तू मला त्याचं नाव सांगितलंस. आहा, त्या नामात त्रिभुवनातली सगळी माधुरी साठवली आहे. आणि जाणत्यांनी देखील त्याचे असंख्य गुण गायलेले मी माझ्या कानाने ऐकले. मी भोळी अबला, त्यातच कुलवधू. घरातली वडीलधारी माणसं कठोर मला छळतात. प्रीतीला सर्वतोपरी पात्र अशा माझ्या प्रियकराविषयी माझी रती सारखी वृद्धिंगत होते आहे. आता यापुढे मी कशी काय जिवंत राहू. ज्याला यमुना तटी बघितलं तोच चित्रात दिसतो. विशाखेने मला ज्याचं नाव ऐकविलं तोच चित्रात रेखाटलेला आहे. ज्याचा मुरली रव मी ऐकला होता तोच हा प्रेम रसरसिक. भाटांच्या मुखानं ज्याच्या गुणांची कथा ऐकली, दूतीच्या मुखानं ज्याची कथा ऐकली, तो ह्याच्याखेरीज दुसरा आणखी कोण. ह्याने माझं हृदय हरण केलं. एवढं म्हणून राधा मूर्छित होऊन पडली. श्री रामकृष्ण उठले. नरेंद्रादी आपल्या अंतरंगींच्या भक्तासह उच्च स्वरात संकीर्तन गाऊ लागले. हरी म्हणताच ज्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू झरू लागतात ते दोघे भाऊ आले आहेत. जे भगवत प्रेमाने स्वतः रडून जगाला रडवतात, जे मार खाऊन हरिप्रेम याचतात, ते व्रजातले कान्हाई आणि बलाई, कृष्ण आणि बलराम, जे व्रजातले लोणी चोरणारे होते, जे कुणाचीही जात मनात न आणता सर्वांना आश्रय देतात. गौरांगांच्या प्रेमाच्या लाटांनी नदे दळमळत आहे. अचानक रामकृष्ण समाधीमग्न होऊन गेले. भावाचा उपशम झाल्यावर ते फिरून आपल्या जागेवर बसले. मास्तरांकडे वळून म्हणाले, कोणीकडे तोंड करून प्रथम बसलो होतो आता लक्षात येत नाही. गिरीश रामकृष्णांना, महाराज एकांगी प्रेम कशाला म्हणतात? रामकृष्ण, एकांगी म्हणजे एकीकडून प्रेम. जसं पाण्याला हंस नको असतो पण हंस पाण्यावर प्रेम करतो, याशिवाय प्रेमाचे आणखीही प्रकार आहेत. साधारण समंजस आणि समर्थ. साधारण प्रेम म्हणजे प्रेम करणारा स्वतःचं सुख इच्छितो, मग तुम्ही सुखी व्हा की नका, जसा चंद्रावलीलाचा मनोभाव. त्यानंतर म्हणजे समंजस, मलाही सुख होवो तुम्हालाही सुख होवो अशी वृत्ती. ही खूप चांगली. सगळ्यात उच्च अवस्था आहे समर्थ प्रेमाची. उदाहरणार्थ राधेचे प्रेम, कृष्णाच्या सुखानं सुखी, तुम्ही सुखात असा. माझं काहीही होवो असा भाव. गोपी कोण होत्या जाणता? रामचंद्र वनावनात भ्रमण करीत होते. तिथं 60,000 ऋषी राहत होते. ते रामचंद्रांना बघण्यासाठी व्याकुळ झाले होते. रामचंद्रांनी त्यांच्याकडे एक वार स्नेहपूर्ण दृष्टीने पाहिलं. काही काही पुराणांमध्ये आहे की तेच ऋषी कृष्णावतारात गोपी झाले. एक भक्त महाराज अंतरंगींचे कुणाला म्हणतात ते कसं ठाऊक आहे? जसे सभा मंडपातले आतले खांब आणि बाहेरचे खांब, जे सदा सर्वदा जवळ राहतात तेच अंतरंगींचे. परंतु ज्ञानाला रूपही नको असते, अवतारही नको असतो. रामचंद्रांना वनात जाता जाता कित्येक ऋषी दिसले. त्यांनी रामांना खूप प्रेमाने आश्रमात घेऊन त्यांचे स्वागत केले. पण तेच ऋषी रामांना म्हणाले, तुला आज आम्ही पाहिलं, आमचं सगळं सफल झालं, परंतु आम्ही जाणतो दशरथाचा बेटा भरतवाजादी तुला अवतार म्हणतात, पण आम्ही तसे म्हणत नाही. आम्ही त्याच अखंड सच्चिदानंदाचं चिंतन करतो. राम प्रसन्न होऊन हसू लागले. बाप रे, मी कोणत्या अवस्थेतून गेलो आहे? मन अखंडात लय पावत असे कितीतरी दिवस माझे गेले. भक्ती भक्त साऱ्याचा त्याग केला, जड होऊन गेलो. वाटे की डोकं आकारहीन झालं आहे, प्राण जणू जाण्याच्या बेतात. खोलीत चित्रबित्र जी होती ती सारी काढून टाकायला सांगितली. परत ज्यावेळी भान येई त्यावेळी मन खाली उतरताना प्राण कासावीस होऊ लागत. शेवटी विचार करू लागतो की आता काय करावे. तेव्हा मग भक्ती भक्तांवर मन उतरलं. मग लोकांना विचारत फिरू लागलो, मला काय झालंय? भोलानाथ म्हणाला, महाभारतात या अवस्थेचं वर्णन आहे. समाधीमग्न पुरुष जेव्हा समाधीतून परतेल तेव्हा काय होऊन राहील? अर्थात भक्ती भक्त हवीत, एरवी मन कशाच्या आश्रयाने राहील? महिमाचरण रामकृष्णांना, महाराज समाधीमग्न व्यक्ती काय परतू शकते? रामकृष्ण महिमाचरणांना एकीकडे, तुम्हाला एकट्या एकट्या सांगेन, तुम्हीच ही गोष्ट ऐकायला योग्य आहात. कुवरसिंग हीच गोष्ट विचारी. जीव आणि ईश्वर यांच्यात खूप तफावत. साधना तपश्चर्या करून जीवाला फार तर समाधी प्राप्त होते. ईश्वर जेव्हा अवतीर्ण होतो तेव्हा तो समाधीमग्न होऊनही पुन्हा परतू शकतो. जीव कोटीतले लोक म्हणजे जणू राजाचे कारभारी. राजाच्या बाहेरील दिवाणखान्यापर्यंतच त्यांचं येणं जाणं. राजाचा वाडा 7 मजली. राजाचा मुलगा मात्र सातही मजल्यावर ये जा करू शकतो, शिवाय बाहेरही जाऊ शकतो। समाधीतून माणूस परतत नाही असे सगळेजण म्हणतात, मग शंकराचार्य रामानुज हे सगळे काय आहेत? यांनी ज्ञानाचा मी बाळगला होता। महिमाचरण, तेच तर, एरवी ग्रंथ लिहिले कसे? रामकृष्ण परत बघा, प्रल्हाद नारद हनुमान यांनीही समाधीच्या नंतर भक्ती बाळगली होती। महिमाचरण, होय महाराज। रामकृष्ण, कुणी कुणी ज्ञान विचार करतात म्हणून समजतात की आपण काय होऊन गेलो आहोत। कदाचित थोडा वेदांत वाचला परंतु खरे ज्ञान झाल्यास अहंकार होत नाही। म्हणजे जर समाधी प्राप्त होईल आणि माणूस ईश्वराशी एक होऊन जाईल तर मग अहंकार राहत नाही। समाधी लाभल्याखेरीज खरे ज्ञान नाही। समाधी लागल्यास त्याच्याशी एक होणं होतं, मग अहं नाही। कसं हे ठाऊक आहे? बरोबर दुपारच्या वेळी सूर्य नीट डोक्यावर येतो, त्यावेळी माणूस चहूकडे दृष्टी टाकून बघतो पण सावली दिसत नाही। तसं खरं ज्ञान झाल्यास, समाधी मग्न झाल्यास अहमरूपी सावली शिल्लकच राहत नाही। खरं ज्ञान झाल्यावर जर अहम वा मी राहील तर जाणून असा की तो ज्ञानाचा मी, भक्तीचा मी, दासाचा मी असा आहे, तो अविद्येचा मी नव्हे। परत ज्ञान भक्ती दोन्हीही मार्ग आहेत, कोणत्याही मार्गाने जा, ईश्वरालाच जाऊन मिळाल। ज्ञानी एका भावाने त्याला पाहतो, भक्त अनेक एका भावाने त्याला पाहतो। ज्ञानाचा ईश्वर तेजोमय, भक्ताचा रसमय। भवनाथ जवळ बसले आहेत, सर्व ऐकत आहेत। भवनाथ नरेंद्रांचे अनुगत मित्र असून पहिल्या पहिल्याने ब्राह्मण समाजात नेहमी जात असत। रामकृष्णांना, मला एक विचारायचं आहे, मी चंडी दुर्गा सप्तशती समजू शकत नाही। चंडीत लिहिलं आहे की ती जगन्माता सगळ्यांना फटाफट मारून टाकते, याचा अर्थ काय? रामकृष्ण, ती सारी लीला। मीही विचार करीत असे या गोष्टीचा, त्यानंतर दिसलं की सगळीच माया, त्याची सृष्टीही माया, त्याचा संहारही माया। खोलीच्या पश्चिम दिशेच्या गच्चीवर पाने मांडली आहेत। आता गिरीश श्री रामकृष्णांना व भक्तांना बोलावून घेऊन गेले। वैशाख शुक्ल दशमी, जग हसत आहे, गच्ची चंद्रकिरणात नाहत आहे। रामकृष्णांना समोर बसून भक्तजन प्रसाद ग्रहण करण्यासाठी बसले आहेत। मला असं वाटतं की याचा मला अनुभव आहे। स्वामीजींच्या बरोबर अनेक पाद्यपूजांच्या वेळेला असा प्रसंग आपण पाहिलेला आहे। सगळेच आनंदाने परिपूर्ण, रामकृष्ण नरेंद्र नरेंद्र म्हणत वेळे नरेंद्र समोरच्या पंक्तीत इतर भक्तांबरोबर बसले आहेत। मधून मधून श्री रामकृष्ण बसल्या जागेवरून नरेंद्रांची विचारपूस करीत आहेत। अर्धमुर्ध जेवण होता न होताच रामकृष्ण एकाकी उठले, नरेंद्रांजवळ स्वतःच्या पानातून दही आणि टरबूजाचे सरबत घेऊन उपस्थित झाले। म्हणाले, तुझे एवढं खा। त्यानंतर मग रामकृष्ण बालकाप्रमाणे पुन्हा आपल्या जेवणाच्या जागेवर जाऊन बसले। बोला पुंडलीक वरदे हरिविठ, देव तुकार, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।